listen-only mode.
नमस्काराः. अद्य वैयाकरणभूषणसारस्य धात्वर्थप्रकरणे त्रयोविंशः पाठः. एप्रिल् मासस्य षष्ठः दिनाङ्कः. येनाक्षरसमाम्नायमधिगम्य महेश्वरात् कृत्स्नम् व्याकरणम् प्रोक्तम् तस्मै पाणिनये नमः. वाक्यकारम् वररुचिम् भाष्यकारम् पतञ्जलिम् पाणिनिम् सूत्रकारम् च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्. श्रीलक्ष्मीरमणम् नौमि गौरीरमणरूपिणम् स्फोटरूपम् यतः सर्वम् जगदेतद्विवर्तते. कृदन्तेषु भावनायाः प्रतीतिविषये अधीतम् गतवर्गे. तत्र भावकृदन्तेषु घयादिप्रत्ययान्तेषु धातुना साध्यरूपेण क्रिया बोध्यते, घयादिप्रत्ययैश्च सिद्धरूपेण क्रिया प्रतीयते इति सिद्धान्तः. अत एव कारिकाद्वयम् अस्मिन् विषये भट्टोजिदीक्षितैः प्रस्तूयते. आख्यातशब्दे भागाभ्याम् साध्यसाधनरूपतः प्रकल्पिता यथाशास्त्रे सघन्यादिष्वपि क्रमः. यथा बहुदिगन्तस्थले पचति भवति, पश्यमृगो धावति इत्यादिषु भागाभ्याम् नाम तिङन्तद्वयेन साध्यसाधनरूपता, एकेन तिङन्तेन साध्यरूपा क्रिया अपरेण च साधनरूपा बोध्यते. एवम् घयादिष्वपि साध्यत्वेन क्रिया तत्र धातुरूपनिबन्धना, सिद्धभावस्तु यस्य तस्याः स घन्यादिनिबन्धनः. घयादिप्रत्ययैः सिद्धावस्थामापन्नः भावः नाम क्रिया बोध्यते, धातुना तु साध्यरूपेणैव क्रिया बोध्यते इत्युक्तम्. अत एव स्तोकम् पाकः स्तोकः पाकः इति द्विविधोऽपि प्रयोगः उपपद्यते. यत्र धात्वर्थफलेन स्तोकपदार्थस्य अन्वयः, साध्यावस्थया विवक्षितम् फलम् तदा क्रियाविशेषणानाम् कर्मत्वम् क्लीवता इत्यनेन कर्मत्वम् भवति फलाश्रयस्य, तथैव नपुंसकलिङ्गत्वम् भवति स्तोकम् पाकः इति प्रयोगः. यत्र तु घञ्यर्थफलेन सिद्धफलेन अन्वयः, तत्र घयन्तेन सामानाधिकरण्यम् अस्ति इत्यतः पुंस्त्वम् भवति, प्रथमा विभक्तिश्च भवति. एवम् स्तोकः पाकः स्तोकम् पाकः इति द्विविधोऽपि प्रयोगः उपपद्यते इति प्रतिपादितम्. नैयायिकैः घयादिप्रत्ययाः निरर्थकाः, प्रयोगसाधुतामात्रप्रयोजकाः इत्युच्यते, तदपि निराकृतम्. अत एव कृदभिहितः भावः इति भाष्यकारेण उक्ते, घञ्प्रत्ययेन यः भावः व्यापारः उच्यते, नाम घञ्प्रत्ययस्य वाच्यार्थः एतादृशः द्रव्यावस्थामापन्नः सिद्धः व्यापारः इति भाष्यकार आशयः अपि वर्णितः. ततः कारिकाद्वयम् यत्र क्रियान्वयित्वे सत्येव साधुत्वम् भवति, नाम अष्टौ कार्याणि पाणिनिना विहितानि क्रियायोगे एव साधुत्वम् प्राप्नुवन्ति इति. सम्बोधनान्तम् कृत्वोऽर्थाः कारकम् प्रथमोवतिः धातुसम्बन्धाधिकार निष्पन्नमसमस्तनन्य तथा यस्य च भावेन षष्ठी चेत्युदितम् द्वयम् साधुत्वमष्टकस्यास्य क्रियैवावधार्यताम्. क्रियया अन्वये सत्येव एतेषाम् साधुत्वम् भवति इति प्रतिपादयति. सम्बोधनान्तम् कृत्वोऽर्थाः कारकम् प्रथमः वतिः धातुसम्बन्धाधिकार निष्पन्नम् असमस्तनन्य यस्य च भावेन भावलक्षणम् षष्ठी चानादरे इत्येवम् अष्टौ कार्याणि अधुना विमृश्यन्ते. तत्र प्रथमस्य दर्शनम् गतवर्गे कृतवन्तः. सम्बोधनान्तम् पदम् भवति देवदत्त एहि इति. तत्र क्रियायाम् एव अन्वयः इति सिद्धान्तः. यद्यपि साक्षात् क्रियायाम् कारकत्वेन अन्वयः न भवति, यतोहि यथा देवदत्त अहम् गच्छामि इति पृष्टे तत्र देवदत्तस्य गमनक्रियायाम् साक्षादन्वयः नास्ति, तथापि व्यधिकरणेन वा अन्वयः भवत्येव. अत एव निघातस्य सम्भवः, आमन्त्रितस्य च इत्यनेन आमन्त्रितस्य. आमन्त्रितम् नाम प्रथमा सम्बोधने सम्बोधनप्रथमायाः रूपाणाम् आमन्त्रितम् इति संज्ञा. अतिङन्तात् परस्य अथवा पादात् पदात् परस्य अपादादेः आमन्त्रितस्य निघातः नाम अनुदात्तस्वरः विहितः. समानवाक्ये निघातयुष्मदस्मदादेशाः इति सामान्यः नियमः. सर्वत्र यत्र यत्र निघातः विधीयते तत्र तत्र समानवाक्यत्वम् अपेक्ष्यते इति नियमः अस्ति. यदि क्रियायाम् अन्वयः नास्ति तर्हि एकवाक्यता न सम्भवति इत्यतः क्रियान्वयः अस्त्येव सम्बोधनान्तस्यापि इति सिद्धान्तः. अनेकतिङन्तस्थले अपि यथा पतति भवति देवदत्त इत्युक्ते अपि तत्रापि एकवाक्यता अस्ति सर्वेषां रीत्या. सूत्रकाररीत्या किं प्रमाणम् अनेकतिङन्तस्थले एकवाक्यतायाः इति चेत् तिङतिङः इति सूत्रे अतिङ्ग्रहणम् एव ज्ञापकम्. यतोहि यदि तिङन्तात् परस्य तिङन्तस्य प्राप्तिरेव नास्ति तर्हि निषेधः न कर्तव्यः. प्राप्तिपूर्वको हि निषेधः. कथं प्राप्तिः नास्ति? समानवाक्यत्वं नास्ति किल. यदि तिङन्तद्वयस्थले पचति इति पृथग्वाक्यं भवति इति पृथग्वाक्यं तर्हि समानवाक्यत्वाभावेनैव तिङन्तात् परस्य तिङन्तस्य निघातस्य अप्राप्तिः. तथा सति पुनः अतिङः इति निषेधः न वक्तव्यः. उक्तः एव ज्ञापयति तिङन्तात् परस्य तिङन्तस्यापि निघातसम्भवः अस्ति. अर्थात् एकवाक्यता सम्भवति. एकं तिङन्तं विशेषणम् अपरञ्च विशेष्यं यत्र भवति तत्र समानवाक्यता सम्भवति इति सूत्रकाररीत्या एकवाक्यतायाः सत्त्वं प्रतिपादितम्. भाष्यकारेण तु कण्ठरवेणैव उच्यते. यथा पतति भवति इत्यत्र पचादयः क्रियाः पतति क्रिया भवति क्रियायाः कर्त्र्यः इति कर्त्री इत्येवं. पुनः पश्यमृगो धावति इत्यत्रापि एकवाक्यता भाष्यकारेण स्पष्टमेव उच्यते. आर्तिककारस्तु एकतिङ्वाक्यमिति वदति किन्तु वस्तुतः तस्य अभिप्रायोऽपि एकतिङन्तम् एकतिङन्तयुक्तं वाक्यम् इत्यर्थः न, अपि तु एकतिङन्तविशेष्यकं वाक्यम्. यस्मिन् वाक्ये एकं तिङन्तं विशेष्यं प्रधानं भवति तद्वाक्यम् इत्यर्थः इत्यपि प्रतिपादितम्. एवञ्च सम्बोधनान्तम् इत्यंशः दृष्टः. अग्रिमान् अंशान् पश्यामः. कृत्वोर्थाः इत्युच्यते. कृत्वोर्थाः सङ्ख्यायाः क्रियाभ्यावृत्तिगणने कृत्वसुच् इति क्रियायोगे तत् साधुत्वोक्तेः. क्रियायाः अभ्यावृत्तिः पुनः पुनर्जन्म तस्मिन् द्योत्ये इति तदर्थात्. कृत्वोर्थाः इति त्रयः प्रत्ययाः सन्ति. तद्धितप्रत्ययाः सङ्ख्यायाः क्रियाभ्यावृत्तिगणने कृत्वसुच् इति तेषु प्रथमः प्रत्ययः. कृत्वसुच् इति प्रत्ययः. कृत्वोर्थाः कृत्वस् अर्थः येषां ते कृत्वोर्थाः. कृत्वसुच् प्रत्ययः अस्ति. तस्मिन्नेव प्रत्ययस्य अर्थे तस्मिन्नेव अर्थे अन्यौ द्वौ प्रत्ययौ स्तः. एते त्रयः मिलित्वा कृत्वोर्थाः इति उच्यन्ते. आदौ तान् प्रत्ययान् पश्यामः. सङ्ख्यायाः क्रियाभ्यावृत्तिगणने कृत्वसुच् इति प्रथमं सूत्रम्. क्रियायाः अभ्यावृत्तौ. अभ्यावृत्तिः नाम पुनः पुनर्जन्म. पुनः पुनः रिपिटिशन् आफ् अन् एक्शन् इत्यर्थे सङ्ख्याशब्दात् सङ्ख्यावाचकात् शब्दात् स्वार्थे कृत्वसुच् प्रत्ययः भवति इति सूत्रार्थः. उदाहरणमस्ति पञ्चकृत्वः भुङ्क्ते. पञ्चवारम् इति न, अत्र पञ्चकृत्वः भुङ्क्ते इति उदाहरणं नाम पञ्चवारम् इत्यर्थः. सो हि ईट्स् फैव् टैम्स्. पञ्चकृत्वः भुङ्क्ते. तत्र कृत्वः इति कृत्वसुच् इति प्रत्ययः किं बोधयति? क्रियायाः अभ्यावृत्तिं, पुनः पुनः प्रवृत्तिं. सा सैव भोजनक्रिया पुनः पुनः पञ्चवारं प्रवर्तते इत्यर्थे कृत्वसुच् प्रत्ययः. पञ्चकृत्वः भुङ्क्ते. सप्तकृत्वः, दशकृत्वः इत्यादि. दशकृत्वः पठति. सो हि रीड्स् टेन् टैम्स् इत्यर्थे अयं प्रत्ययः भवति. अग्रिमं सूत्रमस्ति द्वित्रिचतुर्भ्यः सुच्. तस्मिन्नेव अर्थे सङ्ख्यायाः क्रियाभ्यावृत्तिगणने द्वि त्रि चतुर् इत्येतेभ्यः पदेभ्यः कृत्वसुचं बाधित्वा ಸುಚ್ ಇತಿ ಪ್ರತ್ಯಯ ವಿಧೀಯತೆ. ದ್ವಿಹಿ ದ್ವಿಹಿ ಭುಂಕ್ತೆ, ದ್ವಿ ಇತಿ ಪ್ರಾತಿಪದಿಕಂ, ಸ್ ಇತಿ ಸಕಾರ ಪ್ರತ್ಯಯ, ದ್ವಿಸ್ ಇತಿ ಇದಾನೀಂ ಪ್ರಾತಿಪದಿಕಂ, ದ್ವಿಸ್ ಇತ್ಯಸ್ಯ ದ್ವಿವಾರಂ ಇತ್ಯರ್ಥಃ. ದ್ವಿಹಿ ಭುಂಕ್ತೆ, ತ್ರಿಹಿ ಗಚ್ಚತಿ, ಚತುಃ ಪಠತಿ ಇತಿ. ಸೊ ಇಟ್ ಮೀನ್ಸ್ ಟ್ವೈಸ್ ತ್ರೈಸ್ ಇತ್ಯರ್ಥ. ಇತಿ ಪದಾನಾಂ ಪದಯೋಃ ಯಃ ಅರ್ಥಃ ಸಯೇವ ಅರ್ಥಃ ದ್ವಿಹಿ ತ್ರಿಹಿ. ದ್ವೇ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಟು, ದ್ವಿಹಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಟ್ವೈಸ್ ಟೂ ಟೈಮ್ಸ್ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಏವಂ ತ್ರೀಣಿ ಅಥವಾ ತ್ರಯಃ, ತಿಸ್ರಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತ್ರೀ ಸಂಖ್ಯಾ, ತ್ರಿಹಿ ಇತ್ಯುಕ್ತೆ ತು ತ್ರೀ ಟೈಮ್ಸ್ ಅಥವಾ ತ್ರೈಸ್ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಏವಂ ದ್ವಿತ್ರಿ ಚತುರ್ಭ್ಯಃ ಸುಚ್, ದ್ವಿಹಿ ತ್ರಿಹಿ ಚತುಃ ಇತಿ ರೂಪಾಣಿ. ಏಕಸ್ಯ ಸಕೃಚ್ಚ, ಏಕಶಬ್ದಸ್ಯ ತು ಸಕೃತ್ ಇತಿ ಆದೇಶಃ ವಿಧೀಯತೆ. ಅತಃ ಸಕೃತ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಏಕವಾರಂ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಸಕೃತ್ ಪಠತಿ, ಸಕೃತ್ ಗಚ್ಚತಿ ನಾಮ ಏಕವಾರಂ ಗಚ್ಚತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ. ವಿಭಾಷಾ ಬಹೋರ್ಧಾ ಅವಿಪ್ರಕೃಷ್ಟ ಕಾಲೇ ಇತಿ ಅಗ್ರಿಮಂ ಸೂತ್ರಂ. ಬಹು ಇತಿ ಶಬ್ದಾತ್ ಧಾ ಇತಿ ಪ್ರತ್ಯಯ ವಿಧೀಯತೆ ವಿಕಲ್ಪೇನ. ಅವಿಪ್ರಕೃಷ್ಟ ಕಾಲೇ ಮೆನಿ ಟೈಮ್ಸ್ ಇತ್ಯರ್ಥೇ ಅಯಂ ಪ್ರತ್ಯಯ. ಬಹುಧಾ ದಿವಸಸ್ಯ ಭುಂಕ್ತೆ, ಹಿ ಈಟ್ಸ್ ಮೆನಿ ಟೈಮ್ಸ್ ಇನ್ ಅ ಸಿಂಗಲ್ ಡೇ. ಓಕೆ, ಸೊ ಬಹುಧಾ ಬಹುಕೃತ್ವ ಇತಿ ಉಭಯಮಪಿ ಭವತಿ ವಿಭಾಷಾ ಇತಿ ಉಕ್ತತ್ವ. ಏವಂಚ ಕೃತ್ವ ಸುಚ್ ಸುಚ್ ಧಾ ಇತಿ ತ್ರಯಃ ಪ್ರತ್ಯಯಃ ಕೃತ್ವೋರ್ಥಃ ಇತಿ ಉಚ್ಯಂತೆ. ಕೃತ್ವಸುಚ್ ಪ್ರತ್ಯಯಃ ಸರ್ವೇಭ್ಯಃ ಸಂಖ್ಯಾವಾಚಿಭ್ಯಃ ವಿಧೀಯತೆ. ಸುಚ್ ಪ್ರತ್ಯಯಃ ದ್ವಿ ತ್ರಿ ಚತುರ್ ಏಕ ಇತಿ ಚತುರ್ಣಾಂ ಸುಚ್ ಇತಿ ಪ್ರತ್ಯಯಃ. ಧಾ ಪ್ರತ್ಯಯಸ್ತು ಬಹು ಶಬ್ದಸ್ಯ ವಿಕಲ್ಪೇನ. ಏತೇ ತ್ರಯಃ ಪ್ರತ್ಯಯಃ ಕೃತ್ವೋರ್ಥಃ ಇತಿ ಉಚ್ಯಂತೆ. ಏತೇಷು ಸರ್ವೇಷು ಕ್ರಿಯಾಭ್ಯಾವೃತ್ತಿ ಗಣನೆ ಇತಿ ಅನುವೃತ್ತಿ ಅಸ್ತಿ. ಕ್ರಿಯಾಯಾಃ ಅಭ್ಯಾವೃತ್ತಿ ನಾಮ ಪುನಃ ಪುನಃ ಜನ್ಮ. ರಿಪಿಟಿಷನ್ ಆಫ್ ಕ್ರಿಯಾ ಎನೇಬಲ್ಸ್ ದ ಅಡಿಷನ್ ಆಫ್ ದಿಸ್ ಪ್ರತ್ಯಯ. ಅತಃ ಕ್ರಿಯಾಯಾಂ ಸತ್ಯಾಂ ಕ್ರಿಯಾಯೋಗೇ ಏವ ಅಸ್ಯ ಪ್ರತ್ಯಯಸ್ಯ ಸಾಧುತ್ವಂ ಭವತಿ. ಪಂಚಕೃತ್ವಃ ಇತಿ ಪ್ರಯುಕ್ತೆ ಕಿಂ ಕಿಂ ಕರೋತಿ ಇತಿ. ಸೊ ಯು ಕೆನಾಟ್ ಸೇ ಸೇ ಪಂಚಕೃತ್ವಃ ಪುಸ್ತಕಾನಿ, ಯು ಕೆನಾಟ್ ಸೇ ಪಂಚ ಪುಸ್ತಕಾನಿ. ಪಂಚಕೃತ್ವಃ ಪಠತಿ ಇತಿ ಕ್ರಿಯೆಯಾ ಏವ ಅನ್ವಯಃ ಅಪೇಕ್ಷ್ಯತೆ. ಏವಂ ಕ್ರಿಯಾಯೋಗೇ ಏವ ಕೃತ್ವೋರ್ಥಾನಾಂ ಸಾಧುತ್ವಂ ಭವತಿ. ಕೃತ್ವೋರ್ಥಃ ಸಂಖ್ಯಾಯಾಃ ಕ್ರಿಯಾಭ್ಯಾವೃತ್ತಿಗಣನೆ ಕೃತ್ವ ಸುಚ್ ಇತಿ ಕ್ರಿಯಾಯೋಗೇ ತತ್ ಸಾಧುತ್ವೋಕ್ತೇಃ. ಕ್ರಿಯಾಯಾಃ ಅಭ್ಯಾವೃತ್ತಿಃ ಪುನಃ ಪುನರ್ಜನ್ಮ ತಸ್ಮಿನ್ ದ್ಯೋತ್ಯೇ ಇತಿ ತದರ್ಥಾತ್. ಕಾರಕಂ ತೃತೀಯಮಸ್ತಿ ಕಾರಕಂ. ಸಂಬೋಧನಾಂತಂ ಕೃತ್ವೋರ್ಥಃ ಕಾರಕಂ. ಕಾರಕಂ ಇತಿತು ಸ್ಪಷ್ಟಂ, ಕಾರಕೇ ಇತ್ಯಧಿಕೃತ್ಯ ತೇಷಾಂ ವ್ಯುತ್ಪಾದನಾತ್. ಕಾರಕೇ ಇತಿ ಸೂತ್ರಂ ಅಷ್ಟಮಾಧ್ಯಾಯೇ ಚತುರ್ಥಪಾದೇ ತ್ರಯೋವಿಂಶಂ ಸೂತ್ರಂ. ಅಧಿಕಾರಃ ಕಾರಕಸಂಜ್ಞಾ ಅಧಿಕ್ರಿಯತೆ. ಅಗ್ರೆ ಅಪಾದಾನಾದಾರಭ್ಯ ಕಾರಕೇ ಧೂಮಪಾಯೇ ಅಪಾದಾನಂ ಇತ್ಯಾದಿ ಆರಭ್ಯ ಸ್ವತಂತ್ರಕರ್ತಾ ತತ್ಪ್ರಯೋಜಕೋ ಹೇತುಶ್ಚ ಇತಿ ಕರ್ತೃಸಂಜ್ಞಾ ಪರ್ಯಂತಮಪಿ ಕಾರಕೇ ಇತಿ ಅಧಿಕ್ರಿಯತೆ. ಕಾರಕೇ ಇತಿ ಅಧಿಕೃತ್ಯ ತೇಷಾಂ ವ್ಯುತ್ಪಾದನಾತ್. ಕಾರಕಶಬ್ದೋ ಹಿ ಕ್ರಿಯಾಪರಃ. ಕಾರಕಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕಿಂ, ಕರೋತಿ ಕರ್ತೃಕರ್ಮಾದಿ ವ್ಯಪದೇಶಾನ್ ಇತಿ ವ್ಯುತ್ಪತ್ತೇಃ. ಕರೋತಿ ಇತಿ ಕಾರಕಂ, ಅತಃ ತತ್ರ ಕ್ರಿಯಾಯಾಃ ಸತ್ತಾ ಸರ್ವತ್ರ ಅಧಿಕ್ರಿಯತೆ. ತಥಾ ಚ ಅಗ್ರಿಮೇಷು ಅಪಾದಾನಾದಿ ಸಂಜ್ಞಾವಿಧಿಷು ಕ್ರಿಯಾರ್ಥಕ ಕಾರಕಶಬ್ದಾನುವೃತ್ಯ ಕ್ರಿಯಾನ್ವಯಿನಾಮೇವ ಸಂಜ್ಞಾ ಇತಿ ಭಾಷ್ಯೇ ಸ್ಪಷ್ಟಂ. ಸರ್ವತ್ರ ಅಪಾದಾನಂ ಧ್ರುವಂ ಅಪಾಯೇ ಅಪಾದಾನಂ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ಅಪಾಯೇ ಸತಿ ಯದ್ಧ್ರುವಂ ತತ್ ಕಾರಕಂ ಅಪಾದಾನಂ ಸ್ಯಾತ್. ಅತಃ ಕಾರಕಂ ನಾಮ ಕ್ರಿಯಾಯಾಃ ಯೋಗಃ. ಯತ್ ಕ್ರಿಯಾನ್ವಯಿ ಭವತಿ ತದೇವ ಕಾರಕಂ, ಕ್ರಿಯಾಜನಕಂ ಕಾರಕಂ ಅಥವಾ ಕ್ರಿಯಾನ್ವಯಿ ಕಾರಕಂ ಇತ್ಯೇವ ಕಾರಕಸ್ಯ ಲಕ್ಷಣಂ. ಅತಃ ಸರ್ವೇಷು ಕಾರಕೇಷು ಕ್ರಿಯಾನ್ವಯಿತ್ವಂ ಅಪೇಕ್ಷ್ಯತ ಏವ. ಅತಯೇವ ಕಾಶಿಕಾಯಾಮಪಿ ಉಚ್ಯತೆ ಕಾರಕಂ ಹೇತುಃ ಇತಿ ಅನರ್ಥಾಂತರಂ. ಕಸ್ಯ ಹೇತುಃ ಕ್ರಿಯಾಯಾಃ, ಕ್ರಿಯಾಂ ಜನಯತಿ ಅಥವಾ ಕ್ರಿಯೆಯ ಅನ್ವೇತಿ ಯತ್ ತದೇವ ಕಾರಕಂ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ. ಅತಃ ಕಾರಕಾನಾಂ ಕಾರಕಾಣಾಂ ಕ್ರಿಯಾನ್ವಯತ್ವಂ ಸ್ಪಷ್ಟಮೇವ. ಸಂಬೋಧನಾಂತಂ ಕೃತ್ವೋರ್ಥಾಃ ಕಾರಕಂ ಪ್ರಥಮೋ ವತಿಃ. ವತಿ ಇತಿ ಪುನಃ ತದ್ಧಿತ ಪ್ರತ್ಯಯಃ. ತತ್ರ ಪ್ರತ್ಯಯದ್ವಯಮಸ್ತಿ. ಪ್ರಥಮಃ ವತಿಃ ತೇನ ತುಲ್ಯಂ ಕ್ರಿಯಾಚೇದ್ವತಿಃ ಇತಿ ವಿಹಿತಃ. ತತ್ರ ಯತ್ತುಲ್ಯಂ ಸಾ ಕ್ರಿಯಾಚೇದ್ ಇತ್ಯುಕ್ತತ್ವಾತ್. ತೇನ ತುಲ್ಯಂ ಕ್ರಿಯಾಚೇದ್ವತಿಃ ಇತಿ ಸೂತ್ರಂ. ತೇನ ತುಲ್ಯಂ ನಾಮ ತೃತೀಯ ಸಮರ್ಥೇನ ತುಲ್ಯಂ. ಸೊ ಈಕ್ವಲ್ ಟು ಸಂಥಿಂಗ್ ಇತ್ಯರ್ಥೇ ವತಿ ಪ್ರತ್ಯಯ ಭವತಿ. ತತ್ರ ತುಲ್ಯಃ ಯಃ ಅಂಶಃ ಸಾ ಕ್ರಿಯಾ ಚೇತ್. ತೃತೀಯ ಸಮರ್ಥೇನ ತುಲ್ಯಾರ್ಥೇ ವತಿ ಪ್ರತ್ಯಯಃ ಭವತಿ. ಯತ್ ತುಲ್ಯಂ ಸಾ ಕ್ರಿಯಾ ಚೇತ್. ಸೊ ಇಫ್ ಯು ಆರ್ ಟಾಕಿಂಗ್ ಅಬೌಟ್ ಈಕ್ವಾಲಿಟಿ ಇನ್ ಸಿಮಿಲಾರಿಟಿ ಇನ್ ಆಕ್ಷನ್, ದೆನ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ದ ಪ್ರತ್ಯಯ ಕಾಲ್ಡ್ ವತಿ. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್, ಬ್ರಾಹ್ಮಣವತ್ ಅಧೀತೆ, ಹಿ ಸ್ಟಡೀಸ್ ಲೈಕ್ ಅ ಬ್ರಾಹ್ಮಿನ್. ತತ್ರ ಬ್ರಾಹ್ಮಣವತ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಬ್ರಾಹ್ಮಣೇನ ತುಲ್ಯಂ ಇತ್ಯರ್ಥ. ಸೊ ಸಿಮಿಲರ್ ಟು ಅ ಬ್ರಾಹ್ಮಿನ್. ಸೊ ಅತ್ರ ಸಾಮ್ಯಾಂಶಃ ಕಃ, ಅಧ್ಯಯನ ಕ್ರಿಯಾ ಏವ ಸಾಮ್ಯಾಂಶಃ. ಸೊ ವಾಟ್ ಈಸ್ ಸಿಮಿಲರ್ ಬಿಟ್ವೀನ್ ಹೂವರ್ ಅಂಡ್ ದ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಇಸ್ ದ ಕ್ರಿಯಾ, ಅಧ್ಯಯನ ಕ್ರಿಯಾ. ಅತಃ ತದೈವ ಬ್ರಾಹ್ಮಣವತ್ ಇತಿ ಪ್ರಯೋಗಃ. ಗುಣತೌಲ್ಯೇ ನ ಭವತಿ ಇತ್ಯಪಿ ಪ್ರತಿಪಾದಿತಂ. ಯಥಾ ಪುತ್ರೇಣ ತುಲ್ಯಃ ಸ್ಥೂಲಃ, ಹಿ ಇಸ್ ಫ್ಯಾಟ್ ಲೈಕ್ ದ ಸನ್ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಪುತ್ರವತ್ ಇತಿ ಪ್ರಯೋಗಃ ನ ಭವತಿ. ಕ್ರಿಯಾಯಾಃ ತೌಲ್ಯೇ ಏವ ವತಿ ಪ್ರತ್ಯಯಃ. ತೇನ ತುಲ್ಯಂ ಕ್ರಿಯಾ ಚೇದ್ ವತಿಃ ಇತಿ ಸ್ಪಷ್ಟಂ ಸೂತ್ರಕಾರೇಣ ಉಕ್ತತ್ವಾತ್ ಕ್ರಿಯಯಾ ಯೋಗೇ ಏವ ಅಯಂ ವತಿ ಪ್ರತ್ಯಯಃ ವಿಧೀಯತೆ. ಅಯಂ ಪ್ರಥಮಃ ವತಿಃ, ದ್ವಿತೀಯೋಪಿ ವತಿಃ ಅಸ್ತಿ, ಅಗ್ರೆ ಉಚ್ಯತೆ ತತ್ರ ತಸ್ಯೇವ ಇತಿ. ತತ್ರ ತು ಭಿನ್ನಃ ಪ್ರಸಂಗಃ, ತತ್ರ ಕ್ರಿಯಾಯೋಗಃ ನಾಪೇಕ್ಷ್ಯತೆ. ಮಥುರಾಯಾಂ ಇವ ಮಥುರಾವತ್ ಸೃಘ್ನೆ ಪ್ರಾಕಾರಃ. ಸೊ ಪ್ರಾಕಾರ ಇನ್ ಸೃಘ್ನ, ಸೃಘ್ನ ಇಸ್ ಅ ಕಂಟ್ರಿ, ಮಥುರಾ ಇಸ್ ಅನದರ್ ಕಂಟ್ರಿ, ದೇಶ. ಸೃಘ್ನ ದೇಶ, ಮಥುರಾ ಅಪಿ ದೇಶ. ಮಥುರಾವತ್ ಸೃಘ್ನೆ ಪ್ರಾಕಾರಃ. ಸೊ ಅ ಕಂಪೌಂಡ್ ಇನ್ ಸೃಘ್ನ ಇಸ್ ಲೈಕ್ ಮಥುರಾ. ಇಸ್ ದ ಕಾಂಪೌಂಡ್ ಲೈಕ್ ಮಥುರಾ? ನೋ, ದ ಕಾಂಪೌಂಡ್ ಇನ್ ಸೃಘ್ನ ಈಸ್ ಸಿಮಿಲರ್ ಟು ದಟ್ ಪ್ರಾಕಾರ ವಿಚ್ ಇಸ್ ಇನ್ ಮಥುರಾ. ಸೊ ಇಟ್ ಇಸ್ ದ ಪ್ರಾಕಾರ ಇಟ್ ಸೆಲ್ಫ್ ಕೆನಾಟ್ ಬಿ ಸಿಮಿಲರ್ ಟು ಮಥುರಾ. ಪ್ರಾಕಾರ ಇಸ್ ಅ ಕಂಪೌಂಡ್ ಅಂಡ್ ಮಥುರಾ ಇಸ್ ಅ ಸಿಟಿ. ಯು ಕೆನಾಟ್ ಕಂಪೇರ್ ಟು ಡಿಫರೆಂಟ್ ಥಿಂಗ್ಸ್. ಓಕೆ, ಸೊ ವಾಟ್ ಡಸ್ ಇಟ್ ಮೀನ್? ಮಥುರಾವತ್ ಸೃಘ್ನೆ ಪ್ರಾಕಾರ ಮೀನ್ಸ್ ಮಥುರಾಯಾಂ ಯಥಾ ಪ್ರಾಕಾರ ತಥಾ ಸೃಘ್ನೆ ಪ್ರಾಕಾರ ಇತ್ಯರ್ಥ. ತತ್ರ ತತ್ರ ಇವ, ತತ್ರ ಯಥಾ ಭವತಿ ತಥಾ ಅತ್ರ ಅಸ್ತಿ ಇತ್ಯರ್ಥೆ ವತಿ ಪ್ರತ್ಯಯ ಅಸ್ತಿ. ಪುನಃ ತಸ್ಯ ಇವ ಚೈತ್ರವದ್ ಮೈತ್ರಸ್ಯ ಗಾವಃ. ಸೊ ದ ಕೌಸ್ ಆಫ್ ಮೈತ್ರ ಆರ್ ಲೈಕ್ ಚೈತ್ರ. ಹೌ ಕ್ಯಾನ್ ಕೌಸ್ ಬಿ ಲೈಕ್ ಚೈತ್ರ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಚೈತ್ರಸ್ಯ ಗಾವಃ ಯಥಾ ತಥಾ ಮೈತ್ರಸ್ಯ ಗಾವಃ ಇತಿ ಅಭಿಪ್ರಾಯಃ. ತಸ್ಯ ಇವ, ತತ್ರ ಇವ, ತಸ್ಯ ಇವ. ಸೊ ಇನ್ ಒನ್ ಕೇಸ್ ದ ಸಿಮಿಲಾರಿಟಿ ಇಸ್ ಟು ದ ಲೊಕೇಶನ್, ಇನ್ ದ ಅದರ್ ಕೇಸ್ ದ ಸಿಮಿಲಾರಿಟಿ ಇಸ್ ಟು ದ ಪೊಸೆಸರ್, ಸ್ವಾಮಿ. ಸೊ ತತ್ರ ಇಸ್ ದ ಲೊಕೇಶನ್ ಸಿಮಿಲಾರಿಟಿ ಇನ್ ಅಧಿಕರಣ, ಅಂಡ್ ತಸ್ಯ ಇಸ್ ದ ಸಿಮಿಲಾರಿಟಿ ಇನ್ ದ ಸ್ವಾಮಿ, ಹೂ ಎವರ್ ಪೊಸೆಸಸ್ ಇಟ್. ಅತಃ ಚೈತ್ರವನ್ ಮೈತ್ರಸ್ಯ ಗಾವಃ ಇತ್ಯಪಿ ಪ್ರಯೋಗಃ. ಅತ್ರ ಕ್ರಿಯಾನ್ವಯಃ ನಾಸ್ತಿ, ಬಿಕಾಸ್ ದ ಅನ್ವಯ ಇಸ್ ಈದರ್ ವಿತ್ ದ ಅಧಿಕರಣ ಆರ್ ವಿತ್ ದ ಷಷ್ಠಿ ದ ಸಂಬಂಧಿ. ಕ್ರಿಯಾನ್ವಯಸ್ತು ಪ್ರಥಮೋ ವತಿ, ಅತಏವ ಪ್ರಥಮಃ ವತಿ. ಸೊ ಯು ಕ್ಯಾನ್ ಸಿ ದಿಸ್ ಇಸ್ ದ ಫಸ್ಟ್ ವತಿ 51114. ಸೊ 116 ಇಸ್ ದ ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್. ಸೊ ಪ್ರಥಮಃ ವತಿ ಕ್ರಿಯಯಾ ಅನ್ವಯೇ ಏವ ಸಾಧು ತೇನ ತುಲ್ಯಂ ಕ್ರಿಯಾಚೇದ್ವತಿ ಇತಿ ಉಕ್ತತ್ವಾತ್. ಏವಂ ಸಂಬೋಧನಾಂತಂ ಕೃತ್ವೋರ್ಥಾಃ ಕಾರಕಂ ಪ್ರಥಮೋ ವತಿ ಧಾತು ಸಂಬಂಧಾಧಿಕಾರ ನಿಷ್ಪನ್ನಂ. ಧಾತು ಸಂಬಂಧೇ ಪ್ರತ್ಯಯಃ ಇತಿ ಸೂತ್ರಮಸ್ತಿ. ಎತಸ್ಯ ಅವಗಮನಾರ್ಥಂ ಏಕಂ ಪ್ರಯೋಗಃ ಪ್ರಯೋಗಾಃ ದ್ರಷ್ಟವ್ಯಾಃ. ಅತ್ರ ಅತ್ರ ಅಂತೆ ಪ್ರಯೋಗದ್ವಯಮಸ್ತಿ, ತತ್ ಪಶ್ಯಂತು. ವಸಂತದರ್ಶ ಇತಿ ಏಕಃ ಪ್ರಯೋಗಃ. ಮಥುರಾಯಾಂ ವಸನ್ ಸಮಾಗತಂ ನಾರದಂ ದದರ್ಶ ಇತಿ ಕಿಮಪಿ ಅಸ್ತಿ ವಸನ್ ದದರ್ಶ ಇತಿ ಪ್ರಯೋಗಃ ಸೋಮಯಾಜ್ಯಸ್ಯ ಪುತ್ರೋ ಭವಿತ ಇತಿ ದ್ವಿತೀಯಃ ಪ್ರಯೋಗಃ ಕಃ ಕ್ಲೇಶಃ ಏತೇಷು ಪ್ರಯೋಗೇಷು ಇತಿ ಚೇತ್ ದದರ್ಶ ಇತ್ಯಸ್ತಿ ದದರ್ಶ ಇತಿ ಲಿಟ್ಲಕಾರಃ ಲಿಟ್ಲಕಾರಃ ಭೂತಕಾಲೇ ವಿಧೀಯತೆ ಪರೋಕ್ಷೇ ಭೂತೆ ಅನದ್ಯತನೆ ಲಿಟ್ ಲಕಾರಃ ವಸನ್ ಇತಿ ತು ಶತ್ರು ಪ್ರತ್ಯಯಾಂತಃ ಶತ್ರು ಪ್ರತ್ಯಯಃ ಲಟಶತ್ರುಶಾನಚ ವಕ್ರಥಮ ಸಮಾನಾಧಿಕರಣೆ ಇತ್ಯನೇನ ಲಟ್ ಲಕಾರಸ್ಯ ಸ್ಥಾನೆ ಶತ್ರು ಪ್ರತ್ಯಯಃ ಆದೇಶತ್ವೇನ ವಿಧೀಯತೆ ಲಟ್ ಲಕಾರಶ್ಚ ವರ್ತಮಾನೇ ಲಟ್ ಇತ್ಯನೇನ ವರ್ತಮಾನ ಕಾಲೇ ವಿಧೀಯತೆ ಏವಂಚ ವಸನ್ ಇತ್ಯತ್ರ ವರ್ತಮಾನ ಕಾಲಿಕಃ ಶತ್ರು ಪ್ರತ್ಯಯಃ ದದರ್ಶ ಇತ್ಯತ್ರ ಭೂತಕಾಲಿಕಃ ಲಿಟ್ ಲಕಾರಃ ಕಾಲಃ ಕಃ ಸೊ ವಿಚ್ ಕಾಲ ಆರ್ ವಿ ಟಾಕಿಂಗ್ ಅಬೌಟ್ ಆರ್ ವಿ ಟಾಕಿಂಗ್ ಅಬೌಟ್ ವರ್ತಮಾನ ಆರ್ ಆರ್ ವಿ ಟಾಕಿಂಗ್ ಅಬೌಟ್ ದ ಭೂತ ಉತ್ತರಂ ಕಿಂ ಇನ್ ವಸನ್ ದದರ್ಶ ವಾಟ್ ಇಸ್ ದ ಕಾಲ ವಿ ಆರ್ ಟಾಕಿಂಗ್ ಅಬೌಟ್ ಸೊ ದೇರ್ ಇಸ್ ಒನ್ ಪ್ರತ್ಯಯ ವಿಚ್ ಇಸ್ ಇನ್ ದ ವಿಚ್ ಇಸ್ ಗಿವನ್ ಇನ್ ದ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ದೇರ್ ಇಸ್ ಅನದರ್ ಪ್ರತ್ಯಯ ವಿಚ್ ಇಸ್ ಗಿವನ್ ಇನ್ ದ ಭೂತಕಾಲ ಕಸ್ಯ ಕಾಲಸ್ಯ ವಿವಕ್ಷ ಅತ್ರ ಭವತಿ ವಸನ್ ದದರ್ಶ ಮತ್ತೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಮಥುರಾಯಾಂ ವಸನ್ ನಾರದಂ ದದರ್ಶ ಇತಿ ಪ್ರಯೋಗ ಸತ್ಯಂ ಭೂತಕಾಲಸ್ಯೈವ ವಿವಕ್ಷಾ ಅಸ್ತಿ ಸೊ ಈವನ್ ದೋ ವಿ ಆರ್ ಟಾಕಿಂಗ್ ಅಬೌಟ್ ದ ವಾಸ ವಸನ್ ಇಸ್ ಇನ್ ವರ್ತಮಾನ ಪ್ರತ್ಯಯ ಇನ್ ವರ್ತಮಾನ ದ ಕಾಲ ವಿ ಆರ್ ಟಾಕಿಂಗ್ ಇಸ್ ಅಬೌಟ್ ದ ಭೂತಕಾಲ ಅಂಡ್ ನಾಟ್ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಇದಾನೀಂ ವಸತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ ನ ಯಸ್ಮಿನ್ ಕಾಲೇ ದೃಷ್ಟವಾನ್ ತದಾ ತಸ್ಯ ವಾಸಸ್ಯ ವರ್ತಮಾನತ್ವಮಾಸೀದ್ ಇತಿ ಅಯಮೇವ ಧಾತು ಸಂಬಂಧೇ ಪ್ರತ್ಯಯಃ ಇತಿ ಪ್ರತ್ಯಯಃ ಇತ್ಯುಚ್ಯತೆ ಧಾತ್ವರ್ಥಾನಾಂ ಸಂಬಂಧೇ ಯತ್ರ ಕಾಲೇ ಪ್ರತ್ಯಯಃ ಉಕ್ತಾಃ ತತೋ ಅನ್ಯತ್ರಾಪಿ ಸ್ಯುಃ ಇತಿ ಸೂತ್ರಾರ್ಥಃ ಯದಾ ಧಾತ್ವರ್ಥೇನ ನಾಮ ಕ್ರಿಯೆಯಾ ಸಂಬಂಧಃ ಭವತಿ ತದಾ ಯತ್ರ ಕಾಲೇ ಪ್ರತ್ಯಯಃ ಉಕ್ತಾಃ ಯಥಾ ವರ್ತಮಾನ ಕಾಲೇ ಉಕ್ತಃ ಶತ್ರು ಪ್ರತ್ಯಯಃ ತಸ್ಯ ಕೇನ ಅನ್ವಯಃ ದದರ್ಶ ಇತಿ ದರ್ಶನ ಕ್ರಿಯೆಯಾ ಅನ್ವಯಃ ಧಾತ್ವರ್ಥ ಸಂಬಂಧೇ ಸತಿ ಯಸ್ಮಿನ್ ಕಾಲೇ ನಾಮ ವರ್ತಮಾನ ಕಾಲೇ ಉಕ್ತಃ ಶತ್ರು ಪ್ರತ್ಯಯಃ ತತಃ ಅನ್ಯತ್ರಾಪಿ ಸ್ಯುಃ ನಾಮ ಭೂತಕಾಲೇ ಅಪಿ ಭವತಿ ತಿಂಗ್ ವಾಚ್ಯ ಕ್ರಿಯಾಯಾಹ ಪ್ರಾಧಾನ್ಯಾತ್ ಸಿನ್ಸ್ ದ ಕ್ರಿಯಾ ಟೋಲ್ಡ್ ಬೈ ದ ತಿಂಗಂತ ಇಸ್ ಪ್ರಧಾನ ತದನುರೋಧೇನ ಗುಣಭೂತ ಕ್ರಿಯಾ ವಾಚಿಭ್ಯಃ ಪ್ರತ್ಯಯಾಹ ಭವಂತಿ ಅತಃ ಯದ್ಯಪಿ ಅತ್ರ ಶತ್ರು ಪ್ರತ್ಯಯಃ ಅಸ್ತಿ ಸಹ ಅಪಿ ಭೂತಕಾಲೇ ಏವ ಸೊ ವೆನ್ ವಿ ಆರ್ ಟಾಕಿಂಗ್ ಅಬೌಟ್ ದಿಸ್ ಕ್ರಿಯಾ ಬೋಧ ದ ದರ್ಶನ ಕ್ರಿಯಾ ಅಂಡ್ ದ ವಾಸಕ್ರಿಯಾ ಆರ್ ಇನ್ ದ ಭೂತಕಾಲ ಅತಃ ಭೂತಕಾಲೇ ಏವ ಸಹ ಶತ್ರು ಪ್ರತ್ಯಯಃ ಅಸ್ತಿ ಯತ್ಸ್ಯ ತಿಂಗ್ವಾಚ್ಯ ಕ್ರಿಯಾಯಾಹ ಅತ್ರ ಪ್ರಾಧಾನ್ಯಾತ್ ಅತ್ರ ಧಾತು ಸಂಬಂಧೇ ಪ್ರತ್ಯಯಃ ಇತ್ಯನೇನ ತಸ್ಯ ಪ್ರಯೋಗಃ ಸಮರ್ಥ್ಯತೆ ಅತಃ ಅತ್ರ ಕ್ರಿಯಾ ಸಂಬಂಧೇ ಸತ್ಯೇವ ವಸನ್ ಇತಿ ಶತ್ರು ಪ್ರತ್ಯಯಃ ವಕ್ತುಂ ಶಕ್ಯಃ ಭೂತಕಾಲಾರ್ಥೇ ಶತ್ರು ಪ್ರತ್ಯಯಃ ಕ್ರಿಯಾ ಸಂಬಂಧೇ ಸತ್ಯೇವ ವಕ್ತುಂ ಶಕ್ಯಃ ಏವಮೇವ ಅಯಂ ಪ್ರಯೋಗಃ ಅಸ್ಯ ಪುತ್ರಃ ಸೋಮಯಾಜೀ ಭವಿತ ಹಿಸ್ ಸನ್ ವಿಲ್ ಬಿಕಮ್ ಅ ಸೋಮಯಾಜಿನ್ ಬಟ್ ಹೂ ಇಸ್ ಅ ಸೋಮಯಾಜಿ ಸೋಮೇನ ಇಷ್ಟವಾನ್ ಹಿ ಹೂ ಹಾಸ್ ಆಲ್ರೆಡಿ ಪರ್ಫಾರ್ಮ್ಡ್ ಅ ಸೋಮಯಾಗ ಈಸ್ ಕಾಲ್ಡ್ ಸೋಮಯಾಜಿ ಸೊ ದ ವರ್ಡ್ ಸೋಮಯಾಜಿನ್ ಇಟ್ ಸೆಲ್ಫ್ ಇಂಪ್ಲೈಸ್ ದಟ್ ದ ಸೋಮಯಾಗ ಹ್ಯಾಸ್ ಆಲ್ರೆಡಿ ಹ್ಯಾಪನ್ಡ್ ದಟ್ ಇಟ್ ಇಸ್ ಇನ್ ದ ಭೂತಕಾಲ ಸೂತ್ರಮೇವ ತಥಾ ಅಸ್ತಿ ಸೋಮೇನ ಇಷ್ಟವಾನ್ ಇತಿ ಭೂತಕಾಲಾರ್ಥೇ ಏವ ಅಯಂ ಪ್ರತ್ಯಯ ಸೊ ಸೋಮಯಾಜಿ ಮೀನ್ಸ್ ದಟ್ ದ ಸೋಮಯಾಗ ಹ್ಯಾಸ್ ಆಲ್ರೆಡಿ ಹ್ಯಾಪನ್ಡ್ ಬಟ್ ಪುತ್ರ ಭವಿತ ಹಿಸ್ ಸನ್ ಇಸ್ ಯೆಟ್ ಟು ಬಿ ಇನ್ ದ ಫ್ಯೂಚರ್ ಲುಟ್ ಲಕಾರ ಅಗ್ರೇ ಭವಿಷ್ಯತಿ ಪುತ್ರ ಏವ ನ ಜಾತ ಆರ್ ಯದ್ಯಪಿ ಪುತ್ರ ಜಾತ ಸಹ ಏತಾವತ ಸೋಮಯಾಗಂ ನ ಕೃತವಾನ್ ಅಸ್ಯ ಪುತ್ರ ಅಗ್ರೇ ಸೋಮಯಾಗಂ ಕರಿಷ್ಯತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ ಕಿಂತು ಸೋಮಯಾಜಿ ಇತ್ಯತ್ರ ಪ್ರತ್ಯಯಃ ಭೂತಕಾಲಿಕಃ ಭವಿತಾ ಇತ್ಯತ್ರ ಪ್ರತ್ಯಯಃ ಭವಿಷ್ಯತ್ಕಾಲಿಕಃ ಕಥಂ ಸಮಾಧಾನಂ ಇತಿ ಚೇತ್ ಅತ್ರ ಭವಿತಾ ಇತಿ ಭವಿಷ್ಯತಃ ಏವ ಪ್ರಾಧಾನ್ಯಂ ಭವಿಷ್ಯತ್ಕಾಲೇ ಏವ ಅಯಂ ಇನಿ ಪ್ರತ್ಯಯಃ ಅಪಿ ಯದ್ಯಪಿ ಭೂತಕಾಲೇ ವಿಧೀಯತೆ अस्मिन् प्रयोगे धातु संबंधे क्रियायाः संबंधः अस्ति इत्यतः तस्याः क्रियायाः प्रधान क्रियायाः यः कालः तस्मिन्नेव काले अयं प्रत्ययः अपि विधीयते। एवं धातु संबंधाधिकारे धातु संबंधे प्रत्ययाः इति अधिकृत्य ये प्रत्ययाः विधीयन्ते ते प्रत्ययाः अन्यस्मिन् काले, सो व्हेन देयर इज धातु संबंध, सो द धातु संबंध हियर इज द संबंध विद द क्रिया इत्यर्थः। सो एवं संबोधनांतं कृत्वोर्थाः कारकं प्रथमोवतिः धातु संबंधाधिकार निष्पन्नम्। This question here, both sun and tibadayah are pratyayah. Here sun is not a pratyayah, the shatru, the un part of it, vasat iti pratiparikam, that. If you are generally talking about it, yes, sun is a pratyayah and tibadayah are pratyayah. But in this particular case, there is no sun. Okay. So, I didn't know the context of the question. So, yes. So here it is the shatru pratyaya in one case and the ini pratyaya in the other case, somaya jinna, it's an akaranta. So it is those pratyayas, though the shatru pratyaya is usually in the present tense and ini is given in the past tense, because of the dhatu sambandha, because of their association with another kriya, these pratyayas indicate a different kala than their usual one. So the Vartamana Kalika Shatra Pratyaya indicates the Bhuta Kala. I mean the Vasa is also Bhuta here, Atita Kriya, Atita Vasa Kriya. And similarly here the Yajna Kriya is Bhavishyat Kalika Yajna Kriya, not Atita Kalika. Okay. So the Dhatu Sambandhadhikara Pratyayas, so all those get their Sadhutva only when they are associated with another Kriya. Asamasta Nainya इत्युच्यते समास अयोग्यः प्रसज्य प्रतिषेधीयः नञ् इत्यर्थः। सो विथ रिगार्ड टू नञ् देयर आर टू काइंड्स ऑफ प्रतिषेध, व्हेन वी आर यूजिंग न और प्रतिषेध देयर आर टू काइंड्स, प्रतिषेधः द्विविधः पर्युदासः प्रसज्य प्रतिषेधः इति। सो कश्चन श्लोकः विद्यते पर्युदासस्य विज्ञेयो यत्रोत्तर पदेन नै प्रसज्य प्रतिषेधस्तु क्रियया सह यत्र नञ् इति, यत्र उत्तरपदेन सह नै भवति यथा न धर्मः अधर्मः न सत्यम् असत्यम् इत्यादि सः पर्युदासः इत्युच्यते। प्रसज्य प्रतिषेधस्तु क्रियया सह यत्र नै, यत्र तु क्रियायाः निषेधः क्रियते सः प्रसज्य प्रतिषेधः इत्युच्यते। यथा असत्यं वदति इत्यस्ति तत्र न सत्यम् असत्यम् इति उत्तरपदेन नञ् भवति सः पर्युदासः इत्युच्यते। सत्यभिन्नं किञ्चिद् वदति तेन यद् सः यद् वदति तत् सत्यं न इति अन्वयः उत्तरपदेन नञ् न सत्यम् असत्यम् असत्यं वदति। यत्र तु सत्यं न वदति इत्युक्ते ही डज नॉट स्पीक द ट्रूथ, डज ही स्पीक एनीथिंग एट ऑल, देन एकं क्षणं, जस्ट वन मोमेंट प्लीज। पश्यामः पर्युदासे विधेः प्राधान्यम् इत्युच्यते। यत्र पर्युदासः क्रियते नाम उत्तरपदेन नयः अन्वयः तत्र विधेः प्राधान्यम् इत्युच्यते। क कः अर्थः अब्राह्मणः आगच्छति इति प्रयोगः किमस्ति अब्राह्मणः नाम ब्राह्मणभिन्नः इत्यर्थः ब्राह्मणभिन्नकर्तृकम् आगमनम् इत्युक्ते कस्य प्राधान्यम् आगमनस्यैव प्राधान्यम् यः आगच्छति सः ब्राह्मणः न अन्यः कश्चित् किन्तु आगमनस्यैव प्राधान्यम् अतः यत्र पर्युदासः क्रियते तत्र विधेः प्राधान्यम् ब्राह्मणभिन्नकर्तृकम् आगमनम् एवम् असत्यं वदति इत्युक्ते सत्यभिन्न कर्मकं वचनम् इत्यर्थः सो हि स्पीकिङ्ग् सम्थिङ्ग् दो द वचन इस् मोर् इम्पार्टेण्ट् देन् द फेक्ट् देट् इट् इस् नाट् सत्य विधेः प्राधान्यं भवति प्रसज्य प्रतिषेधे तु निषेधस्य प्राधान्यम् यथा ब्राह्मणः नागच्छति सो प्रयोगद्वयं पश्यतु अब्राह्मणः आगच्छति इति प्रयोगः तत्र ब्राह्मणभिन्नकर्तृकम् आगमनम् इत्यर्थः ब्राह्मणः न आगच्छति इति क्रियया सह यत्र नञ् सः प्रसज्य प्रतिषेधः तत्र निषेधस्यैव प्राधान्यम् ब्राह्मणकर्तृकम् यदागमनम् तस्यैव अभावः सो देर् इस् अभाव द नञर्थ हियर् इस् द अभाव सो ब्राह्मणकर्तृकस्य आगमनस्य अभावः सो देर् इस् नो कमिङ्ग् आगमनमेव नास्ति इत्यर्थः क्रियायाः प्रतिषेधः ब्राह्मणकर्तृक आगमन अभावः नञर्थस्य नाम निषेधस्य तत्र प्राधान्यम् अब्राह्मणः आगच्छति इति उत्तरपदेन यत्र नै भवति तत्र तु नञर्थस्य प्राधान्यं न विधेरेव प्राधान्यम् इति द्वयोः भेदः सो द प्रतिषेध वित् नै इस् आल्वेज् आफ् टू कैण्ड्स् वन् इस् काल्ड् पर्युदास द अदर् इस् काल्ड् प्रसज्य प्रतिषेध सो इन् पर्युदास द नै इस् असोसियेटेड् वित् अ द्रव्य नाट् वित् अ क्रिया सो अब्राह्मणः अधर्मः असत्यम् सो एनिवेर् यु हेव् अ समास सो न संथिङ्ग् गिविङ्ग् यु द नै समास सो दट् इस् काल्ड् अ पर्युदास वेर् एस् द प्रसज्य प्रतिषेध इस् द निषेध फार् द क्रिया फार् द आक्षन् सो अत्र किमुच्यते असमस्तनञ् असमस्तनञ् इत्युक्ते यत्र समासः न भवति समासः नास्ति इत्यर्थः न यथा न ब्राह्मणः अब्राह्मणः इत्युक्ते समासः अब्राह्मणः समासस्य अभावे न ब्राह्मणः इत्यपि रूपं शुद्धं तदपि असमस्तं किन्तु तत् न विवक्ष्यते समास अयोग्यः प्रसज्य प्रतिषेधीयः नञ् इत्यर्थः प्रसज्य प्रतिषेधार्थे यत्र नञ् प्रयुज्यते तत्र क्रियया अन्वयः सो द प्रसज्य प्रतिषेध मीन्स् क्रियया सह अन्वयः अतः क्रियान्वये सत्येव असमस्तस्य नञः साधुत्वं भवति कश्चित् प्रश्नः इन् द फस्ट् केस् नञ् इस् रिलेटेड् टु द कर्ता अण्ड् द सेकेण्ड् इट् इस् रिलेटेड् टु क्रिया द सेकेण्ड् इस् करेक्ट् द सेकेण्ड् इस् रिलेटेड् टु क्रिया द फस्ट् केस् नीड् नाट् बि कर्ता इफ् यु आर् सेयिङ्ग् अब्राह्मणः आगच्छति इट् इस् कर्ता इफ् ऐ एम् सेयिङ्ग् अब्राह्मणं पश्य द ब्राह्मण इस् द कर्म सो अब्राह्मणेन whatever so kimapi bhavati it is not with kriya so paryudasah kriyaya sah na bhavati dravyena bhavati prasajya pratishedah kriyaya bhavati ityarthah okay. so asamasta nanya ityanena samasa ayogyah prasajya pratishedhiyah nanya ityarthah uttara padartha anvaye api समासविकल्पेन पक्षे असमस्तत्वात् यथाश्रुतग्रहण अयोगात् सो यथाश्रुतं किम् असमस्त नै असमस्तः यत्र नै यत्र नयः समासः नास्ति सः इति श्रूयते किन्तु सः एव अर्थः नेष्यते किमर्थम् उत्तरपदार्थ अन्वये अपि यत्र उत्तरपदार्थेन अन्वयः अस्ति तत्रापि समासविकल्पेन प्रायेण सर्वेऽपि समासाः विभाषा इत्यधिकारे विधीयन्ते महाविभाषा इत्युच्यते अतः समासः वैकल्पिकः विग्रहवाक्यमपि भवितुमर्हति समासोऽपि भवितुमर्हति समासविकल्पेन पक्षे असमस्तत्वात् सो पर्युदासप्रतिषेध इस् आल्सो पार्शियलि असमस्त समासः भवति समासाभावे वाक्येनापि प्रयोगः कर्तुं शक्यते यथा न समस्तः असमस्तः इत्येव अस्ति सो तत्रापि तथैव न ब्राह्मणमानय इत्युक्ते अब्राह्मणम् आनय
ನ ಬ್ರಾಹ್ಮಣಂ ಆನಯ. ನ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಅಬ್ರಾಹ್ಮಣ ಉಭಯತ್ರಾಪಿ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಇತ್ಯತ್ರೈವ ನಯಃ ಅನ್ವಯಃ. ಸಹ ಅಸಮಸ್ತಃ ಇತಿ ಅರ್ಥಃ ಯತ್ರ ಸಮಾಸಃ ನಾಸ್ತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ ನ ಸಮಾಸಃ ಯತ್ರ ನ ಸಂಭವತಿ ಸಮಾಸ ಅಯೋಗ್ಯಃ ಇತ್ಯರ್ಥಃ. ಕ್ರಿಯೆಯಾ ಸಹ ಸಂಬದ್ಧತ್ವಾತ್ ಅನ್ಯೇನ ಸುಬಂತೇನ ಸಾಮರ್ಥ್ಯಂ ನ ಭವತಿ ಸಮಾಸಃ ನ ಭವತಿ. ತಾದೃಶಃ ತಾದೃಶಸ್ಯ ನನ್ಯಃ ಕ್ರಿಯೆಯಾ ಸಹ ಅನ್ವಯೇ ಏವ ಸಾಧುತ್ವಂ. ಏತತ್ತು ಸಮರ್ಥ ಸಮಾಸೇ ಏವ. Okay, so there is an exception to this. When he says asamasta nayaha kriyaya anvayaha, samastasya nayaha kriyaya anvayaha nasti ityuchyate. So what they are saying, what it means is, when there is samasa, nai samasa, nai samase sati uttara padarthena anvayaha, yatra samasaha na sambhavati tatraiva kriyaya anvayaha ityuchyate. But there are some samasas called asamartha samasas where nai is associated with kriya even within a samasa. Okay? Samase api kriyaya saha anvayaha kvachit bhavati te asamartha samasaha ityuchyante yatha asuryam pashyaha rajadaraha. We saw this example somewhere earlier. Suryam na pashyanti iti darshana kriyaya anvayaha. ಅಸೂರ್ಯಂ ಪಶ್ಯಂತಿ ಇತ್ಯರ್ಥಃ ನ ದೇ ಸೀ ಸಂಥಿಂಗ್ ಅದರ್ ದನ್ ದ ಸೂರ್ಯ ಇತ್ಯರ್ಥಃ ನ ಸೂರ್ಯಂ ನ ಪಶ್ಯಂತಿ ಇತಿ ಕ್ರಿಯಯಾ ನಯಃ ಅನ್ವಯಃ ರಾಜದಾರಾಃ. ಸೊ ವಿಮೆನ್ ಆಫ್ ದ ಅಂತಃಪುರ ದೇ ಆರ್ ಸೋ ಪ್ರೊಟೆಕ್ಟೆಡ್ ದಟ್ ದೇ ಡು ನಾಟ್ ಇವನ್ ಸೀ ದ ಸನ್. ಓಕೆ, ಸೊ ದೇ ಆರ್ ಹಿಡನ್ ಇವನ್ ಫ್ರಮ್ ದ ಸನ್ ಇತ್ಯರ್ಥೇ ಪ್ರಯೋಗಃ. ಏವಂ ಅಶ್ರಾದ್ಧ ಭೋಜಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಃ ಶ್ರಾದ್ಧೇ ನ ಭುಂಕ್ತೆ ಹೀ ಹೂ ವಿಲ್ ನಾಟ್ ಈಟ್ ಇನ್ ಅ ಶ್ರಾದ್ಧ. ಸೊ ಕೇಚನ ಬ್ರಾಹ್ಮಣಾನಾಂ ನಿಯಮಃ ಭವತಿ ಶ್ರಾದ್ದೇ ಭೋಜನಂ ನ ಕುರ್ವಂತಿ. ಅಶ್ರಾದ್ದ ಭೋಜಿ ಬ್ರಾಹ್ಮಣಃ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಕಃ ಅರ್ಥಃ? ಶ್ರಾದ್ದೇ ಭೋಜನಂ ನ ಕರೋತಿ ಇತಿ ಶ್ರಾದ್ದೇ ನ ಭುಂಕ್ತೆ ಇತಿ ಭೋಜನ ಕ್ರಿಯಯಾ ಏವ ಅನ್ವಯಃ ನದು ಶ್ರಾದ್ದೇ ಶ್ರಾದ್ದ ಭಿನ್ನಂ ಭುಂಕ್ತೆ ಇತ್ಯರ್ಥಃ ನ. ಸೊ ನ ಶ್ರಾದ್ದಃ ಅಶ್ರಾದ್ದಃ ಇತಿ ಅನ್ವಯಃ ನ. ಶ್ರಾದ್ದೇ ನ ಭುಂಕ್ತೆ ಇತಿ ಭೋಜನ ಕ್ರಿಯಯಾ ಅನ್ವಯಃ. These are very rare cases. These are called asamartha samasas. Because actually samasa should not happen here. Yatha kriyaya anvayah asti ityataha subantena samarthyam nasti ataha samasaha nasyat prayogah asti ityataha bhavati. Okay? So these are very rare cases where samase api kriyaya saha nanyaha anvayah bhavati. But samanya tastu samase uttarapadarthena nayaha anvayah. ಸಮಾಸ ಭಿನ್ನ ಸ್ಥಳೇ ಕ್ರಿಯೆಯ ಅನ್ವಯ ನನ್ಯಃ ಭವತಿ. ಸಂಬೋಧನಾಂತಂ ಕೃತ್ವೋರ್ಥಾಃ ಕಾರಕಂ ಪ್ರಥಮೋವತಿ ಧಾತು ಸಂಬಂಧಾಧಿಕಾರ ನಿಷ್ಪನ್ನಂ ಅಸಮಸ್ತನನ್ಯ. ಅಂತೆ ದ್ವಯಮಸ್ತಿ. ತತಃ ಪೂರ್ವಂ ಕಶ್ಚಿತ್ ಪ್ರಶ್ನ ಅಬೌಟ್ ದ ಪ್ರೀವಿಯಸ್ ಕೇಸ್. ಐ ಡಿಡ್ ನಾಟ್ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ದ ಕ್ವೆಶ್ಚನ್, ಸಾರಿ. ಸುಧಾಕರ್ ಮಹೋದಯ,
ಕ್ಯಾನ್ ಯು ಹಿಯರ್ ಮೀ?
ಯಾ.
So yeah, the question was whether the pratyayas there are differentiated, whether they are thing pratyayas or shatru sanach question.
Where?
There are two pratyayas, but both are pratyayas.
Which one? Sorry, I mean both. By both, which do you mean both?
Okay, so the okay, so there is in Vasan Dadarsyam. So one is from Shatru Pratyaya. Yes. And the other is Thing Pratyaya.
Correct.
So the question, I mean, so but this is not differentiated here in Dhatu Sambandhi Pratyayaha Sutram.
He says any Pratyaya which is given in association with a Dhatvartha. So here the...
So there are two Dhatus, right? I mean, even...
The Pratyaya on Vasadhatu is added in relation to the Drishadhatu. Okay, the Drishadhatu is Pradhana. We are not talking about the thing there. So the thing is already there. It is natural. Dadarsha ityatra vipratipatihi nasti. We do not have a problem with Dadarsha because that is correct. Correct as in it is a bhutakalika, paroksha, anadyatana kriya. So naturally you have the lit pratyaya there. So there is no inconsistency with using Dadarsha. The problem is with using Vasanna. Because the Kala there, the Vasa when Krishna resided is not Vartamana Kala. So how do you use a Vartamana Kalika Pratyaya on Vasudhatu? Iti Prashnaha. The question is with using Kshatru on Vasudhatu because the Vasa Kriya is not Vartamana Kalika for now. So how do we justify that Pratyaya? Is because it is not independent, it is associated, that Pratyaya is given in association with the Darshana Kriya. You are not independently saying Vasati, giving Vartamana Kala for Vasa Kriya. So that Pratyaya is given in association with the Darshana Kriya, which is Bhutakalika. So when such a Pratyaya is given in association with a Dhatu, Anyena dhatuna, dhatuna ityasya dhatvarthena sambandhe yada pratyayaha kriyate, sambandham ashritya pratyayaha kriyate. So here we are not independently adding the shatru to vasadhatu, we are adding it, keeping in mind or under the influence of the darshana kriya. So since this is bhutakala, it will impose its own bhutakala on the shatru pratyaya also. So the Kshatru Pratyaya, which is normally a Vartamana Kalika Pratyaya, because of the influence of this dominant Kriya, so it also takes on the Bhutakala Artha. That is what is meant by Dhatu Sambandhe Pratyaya.
Thank you.
Similarly with Somayaji Bhavita. So Bhavita is fine. Putraha Bhavita, his son will be. Okay, tatra bhavishyat kale lutlakaraha tasya tibadayaha, everything is fine. The problem is in saying somayaji, in adding the ini pratyaya, because that pratyaya is in the bhutakala. So if when you are talking about the bhavishyat kala, how do you add a bhutakalika pratyaya? So then again, so this pratyaya is added under the influence of the bhavita, which is the bhavishyat kalika kriya. So because of that, the dominant kriya, the dominant kriya is always the thing. That is why I say thing vache kriyayaha pradhanyat. Since that is the pradhana kriya, it imposes its bhavishyat kala on this pratyaya, which is normally a bhutakala pratyaya. Now it is a bhavishyat kala because he will perform the somayaga. He has not yet performed.
Good. Thanks.
Yeah. So dhatu sambandhadhigara nishpannam asamastanai. Tatha yasya cha bhavena. Okay, so before that, there is something more about the asamastanai. Nacha asamastananyaha kriyanvaye mana bhavaha. Asto asamastasya nayaha kriyaya eva anvayaha bhavati ityatra kim pramanam iti chet. Natvam pachasi nayumam pachataha chaitrona pachati ghatona jayate ityado kriyaya eva nishedha pratitehe. So na tvam pachasi ityasti, tvam na pachasi ityarthaha, tatra kriyaya anvayaha. Tatra kriyayaha eva nishedhaha, natu kartuhu. Okay? Na tvam pachasi, yadi nanyaha tvam padarthena anvayaha. So if you are relating nai to tvam, then na tvam, so not you, the person who cooks is not you, ityarthaha bhavati. Kahartha vastutaha, you are not cooking. Okay, not ityasya cooking. Nishedhaha kriyaya anveti. Yadi tvam padarthena nanyaha anvayaha iti svikriyate, then tada kahartha bhavati. Yaha pakam karoti, saha tvam padarthaha na. So it is not you who is cooking. Somebody is cooking, but it is not you ityarthaha. Tarhi madhyama purushaha katham. Madhyama purushaha katham bhavati, yushmat yupapade samanadhikarane sthaninyapi madhyamaha. Yushmat padarthena samanadhikaranyam yatra kartuhu bhavati. Kartari prayoge pratyayasya yahartha karta, tasya yushmat padarthena samanadhikaranyam yatra, tatra madhyama purushaha bhavati. Yadi tvam padarthaha nishidhyate, the person who is cooking is not you, which means there is no samanadhikaranya between the karta given by pachasi and you. Tatha sati madhyama purushaha eva na syat. Madhyama purushaha asti ityanena eva jnayate na ityasya tvam ityanena anvayaha na apitu pachasi ityanena anvayaha. Evam eva. Ataha kaha arthaha tvat kartrakasya pakasya abhavaha. Tvat kartrakaha pakaha. Svatra yushmat युष्मत् पदार्थः नाम त्वं तस्य पाकेन समानाधिकरण्यम् अस्ति. पचसि इत्यनेन कर्ता बुध्यते, स एव कर्ता त्वम् इत्यनेन बुध्यते, तस्य तस्याः पाकक्रियायाः अभावः इति नयः क्रियया अन्वयः मध्यमपुरुषः सिद्ध्यति. एवमेव न युवां पचतः, युवां न पचतः, यु बोथ् आर् नाट् कुकिङ्ग्. अत्रापि नञः क्रियया अन्वयः. यदि युवाम् इत्यत्र अन्वयः तर्हि द्विवचनं कथम्? सो बोत् वचन एण्ड् पुरुष व्यवस्था. देन् सम्बडी हू इस् कुकिङ्ग्, इफ् यु मीन् टु से सम्बडी अदर् देन् यु टु इस् कुकिङ्ग्, ईस् कुकिङ्ग्, एस् यु केन् सी देर् इस् अ एकवचन देर्, यु केनाट् यूस् द्विवचन. सो द द्विवचन इस् बिकास् आफ् द युवाम्, विच् मीन्स् न इस् नाट् रिलेटेड् टु युवाम्, इट् इस् रिलेटेड् टु द पाकक्रिया. चैत्रो न पचति, सर्वत्र पुरुषवचनव्यवस्था कदा भवति? नन्यः क्रियया अन्वये एव भवति, युष्मत् पदार्थेन अन्वये न भवति. एवं घटो न जायते, द पाट् इस् नाट् बीयिङ्ग् बोर्न् आर् बीयिङ्ग् मेड् इत्यर्थः. घटो न जायते इत्यादौ क्रियायाः एव निषेधप्रतीतेः, अत एव विद्यमानेऽपि घटे तादृशप्रयोगः. इफ् द पाट् इस् आल्रेडी रेडी तदापि घटो न जायते इति प्रयोगः भवति. इट् इस् नाट् बीङ्ग् मेड् विच् इस् इट् इस् आल्रेडी मेड् इत्यर्थे. तत्रापि जायते इति जननक्रियायाः एव निषेधः, न तु घटस्य. तथा च घटो नास्ति इत्यत्रापि अस्तित्वाभावः एव बोध्यते. घटः न अस्ति इत्युक्ते घटकर्तृकसत्तायाः अभावः. घटो न जायते इत्युक्ते घटकर्तृकस्य उत्पत्तेः अभावः. अतः घटो न जायते इत्यस्य शाब्दबोधः कथम्? घटकर्तृकै या उत्पत्तिः तस्याः अभावः, घटकर्तृक उत्पत्त्यभावः. उत्पत्तिः इति क्रिया, तस्याः निषेधः. एवं घटो नास्ति इत्यत्र घटकर्तृकसत्तायाः अभावः. न हि घटो न जायते नास्ति इत्यनयोः धात्वर्थभेदम् अन्तरेण अस्ति विशेषः. सो दीस् टु प्रयोगास् आर् डिफरेण्ट्. घटो नास्ति इति प्रयोगः कदा क्रियते? घटः एव, घटस्य सत्ता नास्ति, देर् इस् नो पाट्, इट् इस् देन् दट् यु केन् यूस् घटः नास्ति. वेर् एस् घटो न जायते केन् बि यूस्ड् इवन् वेन् द पाट् इस् आल्रेडी इन् फ्रण्ट् आफ् यू. ओके, विच् सिम्प्ली मीन्स् इट् इस् नाट् बीङ्ग् मेड् करेण्ट्लि. ओके, सो उत्पत्तेः वर्तमानकालिकी उत्पत्तिः नास्ति इत्येव अर्थः. घटस्तु भवितुम् अर्हति. घटो नास्ति इत्यत्र तु सत्तायाः अभावः एव प्रतिपाद्यते इत्यतः दीस् टु प्रयोगास् आर् डिफरेण्ट्. सो वाट् इस् द डिफरेन्स्? द डिफरेन्स् इस् बिकास् द निषेध अप्लैस् टु द धात्वर्थ. धात्वर्थे भेदः अस्ति, न तु घटे. सो इफ् द नञ् अप्लैस् टु द घट, सो अघटः जायते, अघटः अस्ति इत्युपदेत्रापि घटः नास्ति. सो संथिङ्ग् अदर् देन् द घट इस् देर् or something other than the ghata is being made. So the difference, the nai, is related to the same thing. But the prayogas are different because they are associated with different kriya. Nahi ghato na jayate nasti ityanayoho dhatvartha bhedam antarena. Dhatvarthe yaha bhedaha utpattihi satta iti tadvina visheshaha nama bhedaha nasti. There is no difference other than the difference in dhatvartha, and therefore the sentences being different is because the nai is associated with the dhatvartha, that is the kriya, and not with the padartha. Okay, not with ghata padartha. Anayoh bhedaha dhatvarthasya aadharenaiva. Yes, Bhanu Prakash Mahoday, I have to unmute yourself.
Yeah. Can you hear me, ma'am?
Yes.
Ma'am, what is the basic difference between a pratishedha and an abhava?
No, see, abhava and there is no difference as such between pratishedha and abhava. See, nayarthaha shat prakirtitaha, the nai itself, in general, nai we call it as pratishedha. Okay? So, and the pratishedha is of two kinds, we say paryodasa and prasajya pratishedha. The nai itself conveys many different things. Okay, there are six different things which are conveyed by nai. Okay, tatsadrishyam abhavascha, there's something, and the Bhushansara itself, he covers them later. Tatsadrishyam abhavascha, kyopi, tarika asti. So there is no, the pratishedha is a general term which covers all kinds of nai. Okay, wherever we are using nai, we call it as pratishedha. Abhava is one of the meanings of nai. Okay, for example, when you are saying abrahmanaha agachati, we are not talking about the abhava of brahmana, that is the absence of brahmana. We are saying brahmana bhinnaha. So the nai there, it says tatsadrishye nai. So brahmana sadrishaha, brahmana bhinnaha. Sadrishyam manushyena, manushyatvena. So some man who is other than the brahmana is coming. So it is not abhava that we are talking about. Similarly, when we say na dharmaha, so dharma viruddham, athava na satyam, satya viruddham ityarthaha. So there are different senses which are conveyed by nai, and abhava is one of them. Abhava means absence. So absence is one of them. So when we are talking about kriya, it is the abhava. Okay? We are not talking about the bheda there. We are not saying something other than this kriya is happening. So this kriya is not happening. So abhava is one of the meanings which is conveyed by nai. It means an absence. So there are other five senses. There are a total of six senses which he covers later in the Nayartha Prakarana. All them together are conveyed by nai or pratishedha. We even call them as pratishedha. Okay. Any other questions? Okay, so tathacha bhutale na ghataha ityatrapi asti iti adhyaharyam. Bhutale na ghataha iti prayogaha. Atra kutra anvayaha. Bhutale na ghataha ityukte. So do you use this when there is something, say in front of me in the bhutala, there is a mobile phone. Do I say bhutale na ghataha? Because it is not a ghata which is there. So no, tatra kim uchyate, bhutale ghataha na asti ityeva vivaksha, ityatra api asti iti adhyaharyam. Prakarata sambandhena nayartha visheshyaka bodhe. Prakarata means visheshanata. When nayartha is visheshanata, nayartha visheshyaka bodhe. When nayartha is the visheshya and there is something else which is the visheshana for it. Prakarata sambandhena nayartha visheshyaka bodhe. Yatra nayarthaha visheshyam nama pradhanam bhavati. Tatra dhatujanya bhavanopasthitehe hetutvasya kluptatvat. Dhatujanya bhavana nama kriya upasthitihi hetuhu. Arthat kriyayaha pratishedhe eva nayarthasya pradhanyam bhavati. Anyatra sarvatra nayarthasya apradhanyam bhavati. Ataha prakarata sambandhena nayartha visheshyaka bodhe dhatujanya bhavanopasthitehe hetutvasya kluptatvat. Etat sarvaihi angikriyate. Kliptam nama angikritam. Atrapi ghatasya abhavaha. Bhutale na ghataha ityukte bhutale ghatabhavaha. Iti abhavasya pradhanyam. Nayarthasya pradhanyam. Kada bhavati dhatujanya bhavanopasthitihi asti chedeva nayarthasya pradhanyam. Ataha atra kaschid dhatuha apekshyate. Tena karanena asti iti adhyahritya sattayaha abhavaha, ghatakartrika sattabhavaha iti pratipadyate, tadaiva abhavasya pradhanyam bhavati. Prakarata sambandhena nayartha visheshyaka bodhe, dhatujanya bhavanopasthitehe hetutvasya kluptatvat, shesham nayartha nirnaye vakshyate. So there is much more about nai which will be explained in the nayartha nirnaya, which is a separate chapter in the Bhushanasara. Okay. So atra bhutale na ghataha ityukte kaha arthaha bhutala adhikaranaka ghatakartrika sattabhavaha. So abhavaha eva pradhanaha. So we are talking about the abhava of ghata in the bhutala. Bhutalaha bhutalam adhikaranam ghataha karta tatkartrika sattayaha abhavaha. Natu bhutala adhikaranaka ghatabhinna kartrika satta. So sattayaha pradhanyam na घट भिन्नः कश्चिदस्ति इति न घटः नास्ति नाम घटस्य अभावस्यैव प्राधान्यम्। सो यत्र नयर्थ विशेष्यकबोधः तत्र धातुजन्योपस्थितिः भवेदेव इत्यतः अस्ति इति अध्याहृत्य क्रियया सहैव असमस्तस्य नञः साधुत्वम्। सो हि इस् प्रूविङ्ग् दट् द नञ् इस् साधु, द असमस्त नञ् इस् साधु ओन्ली इन् असोसियेशन् वित् क्रिया। सो सम्बोधनान्तं कृत्वोर्थाः कारकं प्रथमोवतिः धातुसम्बन्धाधिकारनिष्पन्नम् असमस्तनञ् सप्तपदार्थाः उक्ताः तथा यस्य च भावेन षष्ठी चेत्युदितं द्वयम् इत्यग्रे उच्यते। सो हि इस् टाकिङ्ग् अबौट् द टू सूत्रास् यस्य च भावेन भावलक्षणम् अण्ड् षष्ठी चानादरे। सो बोत् आफ् दीस् आल्सो गेन् देर् एक्सिस्टेन्स् ओन्ली इन् असोसियेशन् वित् क्रिया। ओके, सो तस्य विषये अग्रिमवर्गे पश्यामः। सो वि विल् रीड् द कारिकास्। एनी क्वश्चन्स्? With what we did today. फणिभाषित भाष्याब्धेः शब्दकौस्तुभ उद्धृतः तत्र निर्णीत एवार्थः संक्षेपेणेह कथ्यते। फलव्यापारयोर्धातुराश्रयेतुतिमस्मृताः फले प्रधानं व्यापारस्मिनर्थस्तु विशेषणम्। फलव्यापारयोस्तत्र फले तङ्यच्चिनादयः व्यापारे शक्ष्णमाद्यास्तु द्योतयन्त्याश्रयान्वयम्। उत्सर्गोऽयं कर्मकर्तृविषयादौ विपर्ययात् तस्माद्यथोचितं ज्ञेयं द्योतकत्वञ्यथागमम्। व्यापारो भावना सैवोत्पादना सैव च क्रिया, क्रियो कर्मकतापत्तेर्न हि यत्नोऽर्थ इष्यते। किन्तु उत्पादनमेवातः कर्मवत्स्याद्यगाद्यपि कर्मकर्तर्यन्यथा तु न भवेत्तदृशेरिव। निर्वर्त्ये च विकार्ये च कर्मवद्भाव इष्यते, न तु प्राप्ये कर्मणीति सिद्धान्तोऽत्र व्यवस्थितः। तस्मात् करोतिर्धातोऽस्याद्व्याख्यानन्नत्वसौतिनाम् पक्ववान् कृतवान् पाकम् किं कृतम् पक्वमित्यपि, किं कार्यम् पचनीयम् चेत्यादि दृष्टम् हि कृत्स्वपि। किञ्च क्रियावाचकताम् विना धातुत्वमेव न। सर्वनामाव्ययादीनाम् यावादीनाम् प्रसङ्गतः न हि तत्पाठमात्रेण युक्तमित्याकरे स्फुटम्। धात्वर्थत्वं क्रियात्वं चेद्धातुत्वं च क्रियार्थता, अन्योन्यसंशयस्पष्टस्तस्मादस्तु यथाकरम्। अस्यादावपि धर्म्यंशे भाव्येस्त्येव हि भावना, अन्यत्राशेषभावात्तु सा तथा न प्रकाशते। फलव्यापारयोरेकनिष्ठतायामकर्मकः धातुस्तयोर्धर्मिभेदे सकर्मक उदाहृतः। आख्यातशब्दे भागाभ्याम् साध्यसाधनरूपता प्रकल्पिता यथा शास्त्रे सघन्यादिष्वपि क्रमः। साध्यत्वेन क्रिया तत्र धातुरूपनिबन्धना, सिद्धभावस्तु यस्तस्याः सघन्यादिनिबन्धनः। सम्बोधनान्तम् कृत्वोऽर्थाः कारकम् प्रथमोऽवतिः धातुसम्बन्धाधिकारनिष्पन्नमसमस्तनञ्य तथा यस्य च भावेन षष्ठी चेत्युदितम् द्वयम्। साधुत्वमष्टकस्यास्य क्रिययैवावधार्यताम्। यदि पक्षेऽपि वत्यर्थः कारकञ्चनन्यादिषु अग्नेति त्यज्यताम् तर्हि चतुर्थ्यास्पृहि कल्पना अविग्रहागतादिस्था यथा ग्रामादिकर्मभिः क्रिया सम्बध्यते तद्वत्कृतपूर्व्यादिषु स्थिता। कृत्वोऽर्थाः क्त्वातु मुन्वत्स्युः इति चेत्सन्ति हि क्वचित् अतिप्रसङ्गो नोद्भाव्योऽभिधानस्य समाश्रयात्। भेद्यभेदकसम्बन्धोपाधिभेदनिबन्धनम् साधुत्वम् तदभावेऽपि बोधो नेह निवाद्यते। श्रीलक्ष्मीरमणम् नौमि गौरीरमणरूपिणम् स्फोटरूपम् यतः सर्वम् जगदेतद्विवर्तते।